Un सावली, ऊन सावली, अंधकार प्रकाशाचा खेळ. आयुष्य एका चमत्कारिक संघर्षातून पुढे चाललं होतं. घराच्या छपराखाली ऊन रणरणत होतं आणि बाहेर थंडगार सावली. कौटुंबिक सुख झाकळलं होतं, पण झनक झनक पायलबाजे आपल्या दैदिप्यमान यशामुळे प्रकाशाच्या लखलखाटात न्हात होता आणि त्याच प्रकाशाच्या झोतात मीही न्हावून निघत होतो. एके दिवशी मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर विल्सन यांनी मला प्रत्यक्ष भेटण्यास बोलवलं. मेट्रो सिनेमागृहाबरोबर आमचा 4 आठवडे किंवा प्रत्येक आठवडा 25,000 उत्पन्न येईपर्यंत झनक झनक पायलबाजे प्रदर्शित करण्याचा करार झाला होता. पण झनक झनकने तर आठवड्यांवर आठवडे हाऊसफुल चालण्याचा विक्रम केला होता, त्यामुळे ते हा चित्रपट प्रथम 8 आठवडे आणि नंतर 10व्या आठवड्यापर्यंत चालवत राहिले होते. विल्सननी मला त्यांच्या अमेरिकेच्या प्रमुख ऑफिसकडून आलेली केबल दाखवली. शांतारामना त्यांच्या झनक झनक पायलबाजीसाठी जितके आठवडे हवेत तितके देण्यास हरकत नाही, पण इथून पुढे त्यांना उत्पन्नाच्या 25% रक्कम देण्यात यावी. पिक्चर इतकं अफाट उत्पन्न मिळवत असताना 25%? मी जरा चिडूनच विल्सनना म्हणालो, तुम्हाला वाटेल तेव्हा चित्रपट बंद करा, आणि संतापानं थरथरतच त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडलो. 11व्या आठवड्यातसुद्धा झनक झनक पायलबाजी गर्दी खेचत असताना मेट्रोमधून काढला गेला. मी जवळच असलेल्या लिबर्टी थिएटरमध्ये तो प्रदर्शित केला. तिथेही त्याने चांगलाच जोर धरला. यानंतर काही दिवसांनी माझ्या हातात एका वितरकाचं पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, काही प्रदर्शकांनी आपल्या सिनेमागृहातून झनक झनक पायलबाजी बंद केला आहे आणि इतर बरेच प्रदर्शकही आपण झनक झनक बंद करणार आहोत अशी धमकी देत आहेत. कारण झनक झनकचं उत्पन्नच एवढं जबर होतं की प्रदर्शकांना हमी दिलेली रक्कम कापून जी रक्कम आमच्या आणि वितरकांच्या हाती येत होती ती जवळजवळ मूळ रकमेच्या 80 ते 90% होती. जे प्रदर्शक सुरुवातीला आम्हाला 70%सुद्धा देण्यास तयार नव्हते त्यांना साहजिकच आमचा हेवा वाटू लागला होता. पण नुकताच मेट्रोमध्ये चित्रपट बंद करण्याच्या चुकीचा मला चांगलाच अनुभव आला असल्यामुळे यावेळी मी माझा संताप आवरला आणि हमीच्या रकमेत भरपूर वाढ केली. त्यामुळे झनक झनक पायलबाजी जिकडे तिकडे आठवड्याच्या आठवडे चालत राहिला. इतर गावाहूनही झनक झनकला सारखी मागणी येऊ लागली. म्हणून शेवटी टेक्निकल लॅबोरेटरीमध्ये आणखी 85 प्रिंट्सची मागणी नोंदवली. झनक झनकच्या मुंबईतल्या प्रदर्शनाला 75 आठवडे पूर्ण झाल्यावर त्या प्रित्यर्थ माझ्या रसिक प्रेक्षकांना एक शास्त्रीय संगीताचा नजराणा द्यावा असं मनात आलं आणि लिबर्टी सिनेमागृहातच 7 दिवसांचा शास्त्रीय संगीताचा एक महोत्सव आयोजित केला. बिस्मिल्ला खां, बडे गुलाम अली, त्यांचे बंधू बरकत अली, बालगंधर्व, थिरकवा खां, बेगम अख्तर, अब्दुल हलीम जाफर खां, निसार हुसेन खां, कुमार गंधर्व, पद्मा शाळीग्राम वगैरेंसारख्या अनेक कलावंतांनी या सोहळ्यात आपल्या कलेचं प्रदर्शन केलं. प्रत्येक जलशाच्या वेळी लिबर्टी अगदी तुडुंब भरून जात असे. नेहमीच्या महागड्या संगीत महोत्सवांपेक्षा हा उत्सव फक्त सिनेमा तिकिटाच्या दरात संगीत चौकीनांना ऐकायला मिळाला. या प्रसंगी मी आमच्या प्रोड्युसर्स गिल्डच्या सर्व निर्मात्यांनाही निमंत्रण दिली होती, पण विजय भट्ट, शंकर भट्ट आणि कारदार सोडल्यास इतर कोणीही येण्याचं अगत्य दाखवलं नाही. कदाचित त्यांना शास्त्रीय संगीताची आवड नसेल किंवा ते सर्व खूप कामात असतील किंवा, पण मी दुखावला गेलो इतकं खरं. नव्या जोमानं मी पुढील वाटचाल करू लागलो. दिवाण शरार राजकमल सोडून गेले होते. माझ्याबरोबर कथेच्या चर्चेला बसणाऱ्यांपैकी फक्त केशवराव दाते होते. त्यांच्या जोडीला एखादा सिद्धहस्त लेखक हवा होता. मी गदी माडूळकरांना निमंत्रण दिलं आणि ते त्यांनी आनंदानं स्वीकारलं. झनक झनक पायलबाजी जर चांगला चालला नसता तर कृष्णधवल चित्रपटासाठी शाहीर प्रभाकर यांच्या जीवनावर एक पटकथा मराठी चित्रपटासाठी तयार करून ठेवली होती. त्यातील काही लावण्यांचं ध्वनिमुद्रण आणि चित्रणही करून ठेवलं होतं. झनक झनकच्या कल्पनातीत यशामुळे पुढील चित्रपट रंगीतच निर्माण करावा असं वाटलं, पण त्याच्या पूर्वतयारीस बराच वेळ जाईल म्हणून झटकन संपवता येईल असा एखादा चित्रपट निर्माण करावा असा मी विचार केला. माडगुळकरांकडे एक कथा तयार होती, 2 अनाथ अजाण बहीण भावांची कहाणी. भाऊ फक्त 12-13 वर्षांचा. ही दोन भावंड आपल्या आयुष्यात येणाऱ्या मानसिक आणि व्यावहारिक अडचणींशी मोठ्या धैर्यानं सामना करतात आणि त्यातून पार पडतात. ही कथा नेहमीच्या गल्लाभरू चित्रपटांच्या साच्यात बसणारी नव्हती. हाही एक प्रायोगिक चित्रपटच ठरला असता, पण झनक झनक पायलबाजीचं भक्कम पाठबळ असल्यामुळे हा प्रयोग हाताळण्याचा मी निश्चय केला. एका बाजूला दोन अनाथ मुलं, तर दुसऱ्या बाजूला भेसूर परिस्थिती. मला या कथेचं प्रतिकात्मक नाव आपोआपच सुचलं, तुफान और दिया. मुलांच्या आत्मबलाचं प्रतीक म्हणजे जगाला प्रकाश देणाऱ्या दिव्याची ज्योत, आणि प्रतिकूल परिस्थिती म्हणजे आपल्या झंझावातानं त्या ज्योतीला, त्या प्रकाशाला विझवू पाहणारं अमानुष बळ. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझा मोठा मुलगा प्रभात कुमार याच्यावर सोपवली. यावेळी माझी मावस बहीण म्हणजे मास्टर विनायकची धाकटी बहीण सरला हिचं मला एक पत्र आलं होतं. त्यात तिनं लिहिलं होतं की विनायकची मुलगी नंदा हिला एखाद्या चित्रपटात काम देऊन तिला पुढे आणावी. मी नंदाला बोलावून घेतलं आणि तिला बहिणीच्या कामासाठी नक्की केलं. भावाच्या कामासाठी सतीश व्यास नावाच्या मुलाची निवड केली. प्रभात कुमार हाही नवाच असल्यामुळे मी या दोघा मुलांच्या तालमी घेऊ लागलो. या चित्रपटात प्रणय नसल्यामुळे गीतांसाठी मीराबाईच्या भजनांचा वापर करायचं ठरवलं. मीराबाईच्या भजनांमधून प्रसंगांना योग्य भजनं निवडून वसंत देसाईंवर संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. या चित्रपटातली मीराबाईची ती भजनं लतानी इतकी मन लावून गायली की अजूनही ती ऐकत राहावीशी वाटतात. या चित्रपटाची हाताळणी कशा तऱ्हेनं करावी लागेल हे मी कुमारला समजावून सांगितलं. हा चित्रपट मुलांवर आधारित असल्यामुळे तो सर्व लहान थोर प्रेक्षकांना कशा तऱ्हेने आकर्षित करू शकेल याचा विचार करत असताना मला एक कल्पना सुचली. एक अदृश्य निवेदक या कथेचं प्रतिकात्मक वर्णन करत जातो. या कामासाठी मी कवी भरत व्यास यांना बोलवलं. हा माणूस प्रतिभासंपन्न, पण केवळ हिंदी भाषेत कविता लिहिण्याच्या आग्रहामुळे उर्दू कवींनी व्यापलेल्या सिनेसृष्टीत ते फारसे पुढे आलेले नव्हते. मी माझी गीताची कल्पना भरत व्यासना समजावून सांगितली. ते नाटककारही होते. त्यांची रामू चरणा वगैरे नाटकं रंगमंचावर बरीच गाजलेली होती. मला हवं असलेलं नाट्यतत्व त्यांनी झटकन जाणलं. 2-3 दिवसात त्यांनी दीर्घ काव्य लिहून आणलं. ते पाहून मी चकितच झालो. चित्रपटाची सुरुवातच या प्रतीक काव्यानं व्हावी असा विचार माझ्या मनात ठसला. एक जुनं पुराणं मोडकं देऊळ. त्या देवळात एक प्राचीन पद्धतीचा दिवा तेवत असतो. बाहेर वादळ सुरू होतं. घोंगावणारा वारा आत शिरतो आणि शांतपणे प्रकाश देणाऱ्या त्या दिव्याच्या ज्योतीवर झडप घालतो. कित्येकदा ज्योत मालवली जाते की काय असं वाटतं. हे दृश्य दिसत असतानाच निर्बल से लढाई बलवान की, ये कहाणी है दिये की और तुफान की. या गाण्याबरोबरच ज्योतीतून श्रेयनामावली सुरू होते. प्रतिकात्मक काव्याच्या या प्रयोगामुळे या चित्रपटाला एक आगळा खोल अर्थ प्राप्त झाला. या चित्रपटाच्या आगाऊ प्रसिद्धीसाठी एक लहानसा ट्रेलर बनवला. त्यावरील कथनामध्ये मी म्हटलं होतं, या चित्रपटात मोठमोठी सेटिंग्स नाहीत, या चित्रपटात बडे बडे नामवंत स्टार नाहीत, हा रंगांनी भरलेला रंगीत चित्रपट नाही, हा आहे साध्या काळ्या पांढऱ्या रंगांनी चित्रित केलेला दोन साध्या मुलांची हृदयंगम कहाणी सांगणारा एक साधा सरळ चित्रपट. झनक झनक पायलबाजेमुळे माझ्या पुढील चित्रपटाबद्दल लोकांच्या आकांक्षा आकाशाला जाऊन भिडणं साहजिक होतं, पण या ट्रेलरमुळे मी माझ्या प्रेक्षकांना प्रथम जमिनीवर आणलं. त्यांची मनोभूमी या चित्रपटाला साजेशी बनवली आणि मला हवं तेच झालं. तुफान और दिया लिबर्टी सिनेमात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना तो खूपच आवडला. या चित्रपटाची एक फारच हृदयंगम आठवण. लिबर्टी सिनेमाचे मालक हबीब गुजरातमध्ये बिलीमोरा येथे मेहबूब खां यांना भेटण्यासाठी म्हणून गेले होते. तिथे मेहबूब खां यांच्या मदर इंडिया या चित्रपटाचं चित्रीकरण चाललं होतं. बिलीमोरा स्टेशनवर उतरल्यावर एक 8-9 वर्षांचा चुणचुणीत पोरगा धावत आला. मी म्हणाला, साप हूँ तमारी बॅग लईने तमारी साथे स्टेशननी बाहेर ले जाऊ. हबीबना त्या मुलाचं कौतुक वाटलं. ते त्याला म्हणाले, अरे तू तो बहु नानो छे, तू एवी जातनो काम शू काम करो छो. साप आम्ही गरीब लोक छे, मारा बाप गुजरी गया, मारी बाप पण काही ना काही काम आमताच किया करे, मने जो पण थोडूक मळे छे हूँ मारी माने आपू छू, पण दीकरा तू तो सारा घरथी देखाय छे, आणि तमे एवी जातनो हलको काम करवाना शरम नथी आवती. त्यावर तो मुलगा अभिमानानं म्हणाला, आमा शरम सानी छे, तमे वी शांतारामनी तुफानो दिया फिल्म जोयली छे આમાં પણ મારા જેવું એક નાનો છોકરો આપની બહેનને માટે કેટલી બધી મહેનત કરે છે. આને જોઈને જ મારી હિંમત વધી ગઈ. કંઈ પણ કામ ઈમાનદારીથી કરવામાં શરમ શા માટે? મુંબઈલા આલ્યાબરોબર ફોન કરું મલા ही हकीकत सांगत असताना हबीब अगदी गहिवरले. मलाही फार बरं वाटलं. तुफान और दिया हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. प्रभात कुमारचं दिग्दर्शन क्षेत्रातलं हे पहिलंच पाऊल चांगलं यशस्वी ठरलं याचा आम्हा सर्वांना खूप आनंद वाटला. समाधानाचा एक निश्वास टाकतो ना टाकतो तोच जयश्रीचे मेवणे गणपत कोडकाणी मला भेटण्यास आले. ते म्हणाले, तुम्ही जयश्री आणि आपण सर्व एकत्र बसून एकदा या सर्व गोष्टींचा निकाल लावून टाकूया. जयश्रीचीही तीच इच्छा आहे. तिचीही इच्छा आहे हे तिच्याकडून कळल्याशिवाय मी कोणतीही बोलणी करण्यास येणार नाही, असं कोडकाणी नामी स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यानंतर मला जयश्रीची एक चिठ्ठी आली. ती वाचून मला धक्का बसला. अगदी तिराईत माणसाला लिहिल्यासारखं ते पत्र. खाली तिच्या सहीवर साधं रीतीप्रमाणे आपला किंवा आपली जे काही लिहितात ते सुद्धा लिहिलेलं नव्हतं. तिने माझ्याशी वैवाहिक संबंध तोडले आहेत हे त्या चिठ्ठीवरून अगदी स्पष्ट दिसत होतं. तेव्हा आता यापुढे बोलण्यासारखं काय होतं? मी तिला काहीच कळवलं नाही. काही दिवसांनी एक रजिस्टर पत्र आलं. हे पत्र तिच्या वकिलांचं होतं. त्यात तिने माझ्यावर नाही नाही ते आरोप केले होते. शेवटी त्या वकिलांनी लिहिलं होतं, एक मित्र म्हणून तुम्हाला असा सल्ला की तुम्ही आणि जयश्रीने कायदेशीरपणे फारकत घ्यावी. मी ते पत्र बाबूराव मालपेकरांना वाचायला दिलं. या बाबूरावांनीच तिला माझ्याकडे प्रभातमध्ये आणलं होतं. मी त्यांना सांगितलं, जयश्रीला इंग्रजी समजत नाही, तेव्हा त्यात जे काही लिहिलं आहे त्याचा अर्थ तिला नीट समजावून सांगितलं आहे का आणि त्याला तिची संमती आहे का याची नीट चौकशी करा. थोड्याच वेळात बाबूराव जयश्रीकडून परत आले. ते फार संतापलेले दिसले. या सर्व भानगडी चालू असतानाही मी जयश्रीला महिन्याच्या महिन्याला घर खर्चासाठी पैसे देत होतो. पण आता वकील, सॉलिसिटर्स, कोर्ट कचेऱ्या यांच्या खर्चापायी ती घरातले दागदागिने विकू लागेल असा विचार मनात लक्कन आला. आम्ही ताबडतोब आमच्या सॉलिसिटरशी बोलणी करून तिच्याकडे असलेले दागिने तिला फक्त वापरण्यासाठी त्या सर्व दागिन्यांचा विश्वस्त निधी तयार केला. पण थोड्याच दिवसात तिनं आपलं हिऱ्याचं मंगळसूत्र विकल्याचं कळलं. मंगळसूत्र त्रिधन मानलं जात असल्यामुळे मी काहीच करू शकलो नाही. पण ही बातमी ऐकल्यावर मला असं वाटलं की आम्हा दोघांमध्ये जे काही प्रेमाचं मंगळसूत्र होतं ते तिनं तोडून टाकलं आहे. यानंतर काही दिवसांनी टाइम्स ऑफ इंडियाचे व्यवस्थापक जे सी जैन आणि मेहबूब खान अचानक मला भेटण्यास आले. जयश्रीचा विषय काढून ते म्हणाले, तुम्हा दोघांमधील मतभेद सामोपचाराने मिटवता येतील का? मी त्यांना सांगितलं, माझी त्याला तयारी आहे. तुम्हा दोघांना योग्य वाटेल असं जे काही ठरवाल त्याला माझी पूर्ण संमती आहे. मुलांच्या आणि तिच्या खर्चासाठी मी आतापेक्षा जास्त पैसे द्यावेत असं तुम्हाला वाटत असेल तर तेही मी देईन. पण तिने फक्त कायदेशीर फारकत किंवा घटस्फोट घेऊ नये, कारण त्याचा मुलांच्या मनावर फार वाईट परिणाम होईल. ते दोघे तिला भेटले पण त्यांची शिष्टाई निष्फळ झाली असं मेहबूबने मला सांगितलं. अर्थात असं होणार याची मला पूर्ण खात्री होती. माझं डोकं अगदी सुन्न झालं होतं. काही केल्या नव्या कथेचं बीज गवसत नव्हतं. मनात आलं, सर्वांना घेऊन बाहेर कुठेतरी प्रवासाला जावं. माडगुळकर, वसंत देसाई, केशवराव दाते, कनू देसाई, माझा खाजगी चिटणीस ईश्वर वगैरे सर्व मंडळी मिळून आम्ही प्रवासाला जाण्याची तयारी करू लागलो. एके दिवशी डॉक्टर शिरोडकर मला भेटण्यास स्टुडिओत आले. ते ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून संध्याला भेटून आले होते. ते मला म्हणाले, शांताराम, संध्या आता बरी झाली आहे, पण तिला सारखं वाटत असतं ऑपरेशनमुळे ती आता नृत्य करू शकणार नाही. आपण आता निरुपयोगी झालो आहोत असं जगण्यापेक्षा विष खाऊन मेलेलं बरं असं ती सारखं बोलत असते. तिचा मानसिक शक्तिपात झाला आहे. तेव्हा तुम्ही आपल्या नव्या चित्रपटात तिला एखादं काम द्या म्हणजे ती या मानसिक आजारातून बाहेर पडेल. मी ताबडतोब संध्याला भेटायला दवाखान्यात गेलो. मला पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. माझेही डोळे पाणावले. मी तिला म्हटलं, हे पहा, तू आता आमच्याबरोबर केरळचा प्रदेश पाहण्यासाठी येणार आहेस आणि तिकडून आल्यावर मी तुला माझ्या नव्या पिक्चरमध्ये काम देणार आहे. माझं हे बोलणं ऐकून ती खरंच एवढंच म्हणाली आणि पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. केरळचा प्रवास सुरू झाला. निव्वळ आनंद घ्यायचा, द्यायचा, मजा करायची, मनावर असलेली सर्व दडपणं दूर झुगारून द्यायची, हाच या प्रवासाचा हेतू. त्या निसर्गसंपन्न प्रदेशातून प्रवास करत असताना आम्ही सर्वांनी एकमेकांच्या संगतीचा जो काही आनंद लुटला त्याने आम्हा सर्वांची मनं मोकळी झाली, हलकीफुलकी झाली. जयश्रीच्या प्रकरणामुळे मनावर आलेलं मळब दूर. संध्यासुद्धा आपलं दुखणं विसरून हसू खेळू लागली. आणि एके दिवशी मनात विचार आला, शाहीर प्रभाकरच्या कथानकाला हिंदी साज का चढवू नये? मला माडगुळकरांच्या त्या कथानकाचा मूळ आत्मा बदलावासा वाटला. या कथानकाचा नायक हा प्रतिभासंपन्न कवी, तो आपली साधीसुधी पत्नी जमना हिलाच आपली काव्य प्रेरणा मानत असतो. जमना जेव्हा नायकाच्या कल्पनेचं रूप धारण करते तेव्हा ती लावण्यरूपी मोहिनीच्या रूपात अवतरते. जमनाच्या या रूपामुळे नायकाच्या नवरंगच्या प्रतिभेला बहर येतो. पण जमनाला वाटत असतं की आपला पती मोहिनी नावाच्या दुसऱ्या कोणातरी नखरेल स्त्रीवर मोहित झाला आहे आणि तिच्या सौंदर्याने प्रेरित होऊन तो शृंगारी काव्य रचतो. बापडा नायक तिचा गैरसमज दूर करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण एका कवीची काव्य भरारी जमना समजू शकत नाही. कविकल्पनेतली मोहिनी आणि प्रत्यक्षातली जमना, कल्पना आणि सत्य यामधील हा संघर्ष या कथानकात काही वेगळेच रंग भरेल. माझी ही कल्पना ऐकून रेल्वेच्या बर्थमध्ये माडगुळकरांसारखा अवजड ग्रस्तही टुणकण उडाला. त्याने सद्गतीत होऊन एवढ्या लोकांसमोर मला नमस्कार केला. नव्या चित्रपटाच्या कथेचा आत्मा सापडला. आमचा केरळचा प्रवास सफल झाला. केरळमध्ये आम्ही वेगवेगळ्या गावी जाऊन तिथल्या नृत्य गायनाचे विविध प्रकार पाहत होतो, ऐकत होतो. तिथल्या लोकांना त्यांच्या संस्कृतीला आणि संस्कारांना जाणण्याचा प्रयत्न करत होतो. असंच एके दिवशी आम्ही एका बंधू भगिनींचं कथकली नृत्य पाहिलं. श्रीकृष्ण अर्जुनाचं सारथ्य करीत त्याला कुरुक्षेत्रावर घेऊन चालला आहे. बहीण कृष्ण आणि भाऊ अर्जुन ती दोघं जमिनीवरच उभी राहून चालत असलेल्या रथाचा आविर्भाव करत होती. काही वेळा रथ खूप वेगानं चालला आहे असाही भास त्या नर्तकांचे अंगविक्षेप पाहून होत होता. केरळमध्ये आम्ही जिथे जिथे गेलो तिथे सर्वांनी खूप प्रेमानं आमचं स्वागत केलं. प्रत्येक ठिकाणी नृत्य, संगीत, चित्रकला, स्थापत्य यामध्ये काही ना काही नवं पाहायला मिळालं. दाक्षिणात्यांचं कलाप्रेम आणि कलाकारांबद्दलची भक्ती पाहून मन अगदी भरून आलं. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणून समजलं जाणारं उटकमण इथे आम्ही गेलो. तिथली अप्रतिम वनराजी पाहून आम्ही सर्व खूप सुखावलो, सुस्तावलो. या ठिकाणी एका लहानशा टेकडीवर एक मंदिर आहे. त्या टेकडीची वाट बरीच अवघड होती. सर्वजण तिकडे जाण्यास निघाले. संध्या पाठीच्या शस्त्रक्रियेतून नुकतीच बरी होऊन हिंडू फिरू लागली होती. गंमत म्हणून का होईना थोडीफार नाचू लागली होती. ही टेकडी ती चढून गेली असती तर पुन्हा नसता उपद्व्याप झाला असता. म्हणून मी संध्यासाठी तिथे न जाता खालीच थांबलो. पण माझी नजर चुकून ती सर्वांबरोबर कधी निघून गेली ते समजलंच नाही. ती परत आल्यावर मी तिला रागावलो तेव्हा ती म्हणाली, अहो मला खरंच काही झालं नाही आणि होईलच कसं. आणि त्यानंतर माझ्याकडे हसत हसत तर्जनी निर्देश करत ती म्हणाली, मी माझ्या या गुरुदेवांचं नाव घेत सहज वर चढून गेले. हॉटेलवर परत आल्यावर आम्ही मुंबईला केव्हा पोचणार आहोत हे कळवण्यासाठी मी ट्रंकॉल केला. त्यावेळी समजलं की जयश्रीनं कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ही बातमी मला अगदी अपेक्षित होती, त्यामुळे मला त्याचं विशेष असं काहीच वाटलं नाही. उलट मला हलकं हलकं वाटलं. तरी पण किरण, राजू, तेजू या मुलांचे बावरलेले चेहरे दृष्टीसमोर तरळले आणि मी फोनवरच सांगितलं, घटस्फोट मिळणार नाही अशी खटपट करा, त्यासाठी आपल्या वकिलांचा सल्ला घ्या. मुंबईला पोचल्याबरोबर मी जयश्रीने केलेल्या घटस्फोटाच्या अर्जाची नक्कल पाहिली. घटस्फोट मिळवण्यासाठी तिने अर्जामध्ये संध्याच्या नावाचा कसलाही उल्लेख केला नव्हता, तर माझी पहिली बायको असल्यामुळे तिला घटस्फोट देण्यात यावा असं लिहिलं होतं. एका माणसाला दोन स्त्रिया असल्या तर त्यापैकी एकीला घटस्फोट घेण्याची कायद्यात तरतूद आहे. माझी प्रथम पत्नी जिवंत असतानाच जयश्रीने विवाह केला होता आणि ती अद्याप जिवंत आहे हे कारण दाखवून तिनं घटस्फोट मागावा याला काय म्हणावं हेच मला समजेना. ही तिच्या स्वतःच्या बुद्धीची उपज होती की तिला सल्ला मसलत देणाऱ्यांची अक्कल होती कोणास ठाऊ. मला त्या सर्वांच्या बुद्धीची कीव आली. पण काही झालं तरी आम्ही केलेल्या प्रेमविवाहापासून घटस्फोट घेताना तिनं विमलचा उल्लेख करायला नको होता. कोर्टानं तिचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. पण त्याबरोबरच न्यायाधीशांनी आमची तिन्ही मुलं ताबडतोब माझ्या स्वाधीन करण्यास सांगितलं. तिन्ही पोरं कोर्टात हजर होती की तिघं आम्हा दोघांकडे अगदी पोरक्या नजरेनं आळीपाळीने पाहत होती. हा हुकूम ऐकल्याबरोबर जयश्रीही अगदी रडकुंडीला आली. तिच्या वकिलानं कोर्टाला विनंती केली की आम्ही अपील करणार आहोत तोपर्यंत मुलांना आईकडेच राहू द्यावं, पण कोर्टाने ही विनंती अमान्य केली. मी मनाशी विचार केला, झाला तेवढा तमाशा पुरे झाला, आता वरच्या कोर्टात जास्त धिंडवडे निघायला नकोत. मी माझ्या वकिलांना सांगितलं, आईपासून मुलांची ताटातूट करणं पाप आहे, तसं करणं मला पटत नाही. शिवाय जयश्रीचा आपल्या मुलांवर फार जीव आहे, म्हणून मुलांना ताब्यात घेण्याचा हक्क सोडायला मी तयार आहे. कोर्टाने माझी विनंती मान्य केली. मुलं आपल्या आईबरोबर गेली, मुलं नजरेआड झाली आणि ती माझ्यापासून दूर गेली असं जाणवताच माझं मन आक्रंदू लागलं, आतल्या आत रडू लागलं.